सुस्वागतम सुस्वागतम रंग देवतेला नम्रादी वादन करून व महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला वंदन करून कैलासवासी परम पूज्य गुलाब विश्वनाथ तौशिकर यांच्या पवित्र मूर्तीला वंदन करून तमाशा रसिकांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रिय तमाशा रसिकांनो, वग सम्राट शायर नंदकुमार पाटोळे तावशीकर, स विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे मेंढापूरकर, स बाळासाहेब पाटोळे मेंढापूरकर, या वगनाट्यातून सुटणारा एक जबरदस्त वगनाट्य, तुझ्या बहिणीचा कानवला, तुझ्या बहिणीचा कानवला, तुझ्या बहिणीचा कानवला.
माझी काय भेट झाली नाही तेव्हा मित्र कुठं असतील आणि काय करत असतील हे आपण समक्ष जाऊन त्यांना भेटलं पाहिजे. पण आता गावतील कुठं? मला वाटतं यात्रा गावची चालू आहे आणि त्या खंडोबाच्या मंदिरापाशी काहीतरी वर्गणीचं काम चालू आहे, तेव्हा आपण आज देवळाकडे जायला पाहिजे. बरोबर आहे, ते दिसतेत नऊ का माणसं जमलेली, तेव्हा हीच असली पाहिजे. वा 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 वा, काय सभेला बसल्यासारखी बसल्यात, मोठ्या विचाराने काम चाललंय यांचं.
मोहन चव्हाण, थांबव काय का, तंबाखू बिडीतली
बिडीतली नव खायची तंबाखूची पुडी आहे का?
आईला पण हे बोलायला का तयार नाही?
तंबाखू नाही का गांजा वडतो?
गांजावाडा आहे का? शरारी महादेवाचं मंदिर आहे.
मला पाहिलं तर मित्र येऊन माझ्या गळ्यात पडतात.
शेतकरच वडत होता गांजा, तुला काय झालं?
पण हे मित्र का बोलत नाहीत? बरोबर आहे, आपणच त्यांना होऊन बोललं पाहिजे. रागावले असतील, बरेच दिवस झालं त्यांची माझी भेट नाही, तेव्हा आपण जाऊन त्यांना बोललो पाहिजे.
बापू
ओ बगाडे राम राम.
बाराचा आकडा ठेवलाय का? बाराचा ध्यानात.
होय होय.
हा ते लक्षात ठेवायचा बापू पाटोळे.
हो बापू पाटोळे राम राम.
हो गोविंदा पाटोळे.
हा
बारा बापाचे ध्यानात आहे ना?
हा हा. ओ वामन पाटोळे राम राम.
गोविंदा
हा
ध्यानात ठेवलाय का?
काय
तुझ्या म्हाताऱ्याला लय वजन सोसायचं नाही बघ आता.
ओ मोहन चव्हाण राम राम.
ध्यानात ठेवलाय का पाटोळे?
होय. ओ हनुमंतराव गारडीकर राम राम.
सगळ्याची
पाटोळे राम राम.
बारा बाप सगळ्यांनी ध्यानात. माझं काय नाही
मित्र, खरंच मला बोलत नाहीत आणि माझ्याकडून काहीतरी गोष्ट चुकलेली असावी, पण मधून मधून बारा बापाचे बारा बापाचे अशी कुजबूज चालू आहे यांची. बारा बापाची भानगड का आहे हे आपणाला काय कळायला साधन नाही. तवा ही कळाल्याशिवाय आपण सुद्धा जायचं नाही. आता एक वेळ शेवट राम राम घालतो. ओ अमोल पाटोळे राम राम. ओ कर्ण पाटोळे राम राम. ओ बापूराव राम राम. ओ बगाडे वामन पाटोळे. ओ बाळू पाटोळे. ओ चव्हाण हनुमंतराव. ऐला कोणच राम राम करण आहे? माझ्या जीवाचा मित्र खरा असेल तर गोविंदा पाटोळे. लहानपणाचा जीवाचा जीवलग मैत्र माझा, त्याला एक वेळेस राम राम करून बघावं. ओ गोविंदा पाटोळे राम राम.
हा राम राम
तुम्हाला
माहित आहे का बारा बापाची भानगड काय?
काय
बाजराच्या आज्याचं नाव बारा बापी होत.
बारा बापे.
हा म्हणून आम्ही बार. आणि तुम्हाला जर लागत असलं तर तुमच्या आईकडे चार चार दिवस माझा बारा बापाचा फुकाट घेऊन जाव. काय झालं रे?
आईला बारा बापाची काय भानगड आहे रे?
नंदा
आह
तू आमच्या बैठकीत थांबायचं नाही.
अरे
बराबर आहे. अरे नंदा मला सांग, आज तरी बोलायचं आणि उद्या तर बोलायचं.
हो
मला काय म्हणायचं, तुला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसाळ दिसत पण तुझ्या डोळ्यातलं तुला मुसाळ दिसना.
अरे 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 लांब सरकला गाड्या तुम्ही आता गावकरी.
अरे आमची सगळ्याची लग्न केलीस.
हा
कुणाला दोन कुणाला तीन कुणाला चार मुलं आहेत.
होय
तुझा आहे का रे लग्नाचा पत्ता?
आयला हे बरोबर आहे, ज्याचं नव्हतं लग्न होत या गावात त्याचं लग्न करण्यासाठी मी प्रयत्न केला.
अरे पैसे खर्चून तू लग्न करून दिलीस?
केले केले बर का.
आणि तुझा कधी विचार केलायस का तू?
आईला हे बी बरोबर आहे.
अरे तुझ्या मागणं माझं लग्न झालं, चार पोर आहे ती मला.
ऐका
पोराचा पत्ता तुला
पहिल्या घरची?
पहिल्या घरची
म्हणजे ती जुन्या वाड्यात होती ती लहान लहान पोर.
हा
तुझीच होती काय?
हो
ज्या आईला पुन्हा लग्न केलं.
लग्न केलं
नव दुसरं लग्न केलं म्हणलं.
दुसरं केलं.
कर्णंदा आमचं असं म्हणणं आहे, जन्म देणारी आई किंवा वडील असतो
बर,
चांगलं किंवा वंगाळ
सांगणार
लावणारा मित्र असतो.
बरोबर.
आमचं असं म्हणणं आहे तुझं लग्न आधी करून घेतलं पाहिजे तू.
हा मी लग्न केलं पाहिजे.
हा
अरे माझं काय आता गावकऱ्यानो
का
मित्रांनो, माझं काय दहा गेलं पाच उरलं
काय रे?
माणसाची म्हण आहे
कशाने तू म्हातारा का कोतरायच?
अरे तसं नाही, अणुशा पोटी पाणी पिऊनी म्हातारपणी कधी लग्न करून माझं आता काय वय झालेलाय.
अरे बाबा तसं नाही, म्हातारपण्यापर्यंत एखादा मुलगा जर तुला झाला तर तेवढेच काठीला आधार झाला तुला.
माणसाची म्हण आहे माणूस म्हातारा झालं म्हणून माणसाचं मन म्हातारा होतं का?
बरोबर आहे.
नाही हे बी बरोबर आहे.
आणि एखादा मुलगा झाला तर वंशाला दिवा होईल.
हा
तर आमचं म्हणणं तुझं लग्न झालं पाहिजे.
हा
हे बघा आता मला बायको अशा वयात कोण देणार आहे?
तुला काय करायचंय? तुला मुलगी पसंत तू कर, आमच्या आम्ही खर्च मागवतो. तू लग्नात येऊ कुठलं काय बघू नको, स्वतः आमच्या आम्ही पैसे घेऊन येतो. नुसती मुलगी पसंत कर.
मुलगी पसंत करायचं काम माझं.
आणि एक ठिकाणी मुली आहे त्या
कुणाच्या?
तुला रेडे नाही का ती?
रेडे त्याच्याकडनं येता काय?
आ
रेडे म्हणजे मर्यायला सोडलेले आहेत का?
ती रेडे नव
मग
अरे आपल्या गावात रेडे,
अरे आठ नाव आहे त्याचे रेडे,
काका रेडे नाही का?
हा हा हा, गावातला काका रेडे मोहकर,
हा त्याची मुलगी
असा आहे काय?
त्याची दोन मुली आहेत,
दोन मुली आहेत का? आईला मग चला मग त्याच्याकडे जाऊन
घ्या त्याला रेड्याकडं, काका रेडे नाही
का घ्या याला रेड्याकडं?
अरे बाबा त्यांचं आडनाव रेडे,
मग आडनाव जळू दिन नीट बोला की काय म्हशीला घ्या रेड्याकडं म्हणल्यावर घ्या याला रेड्याकडं,
बरोबर नाही तरी रेड्याकडे नेला असता तुका मस आहे का?
शहाणे
हो ते आडनाव रेडे ते
नाही बाबा,
अरे मुलगी पाहायला जायचं
आपल्याला,
नंदा म्हणजे नटून गेलं पाहिजे,
नटून
हा
कसं नटवता
तुला माहित नाही वे?
हा कपडे काढू का?
ए गोविंदा दोन खेळा,
खेळ कशाला,
मस्तकात लावूया,
ओ शाने मस्तकात मारायला वगैरे,
म्हणजे कॉलर ताप नाही करायची अशी करून
का म्हणला? आमुषा पौर्णिमेला टाकायची बाहुली आहे ही,
नाही नाही
लय शहाणा आहेस तू,
नटून गेलं पाहिजे,
हा खेळ मारून डोक्यात,
हे बघा आलं बघा रेड्याचं घर,
रेड्याचं घर आलं,
हा
या आईला शिपूट आहे का त्याला?
तसं नव तू काका रेडे आडनाव नाही,
बोलवा बोल
हाक माराव मोहन चव्हाण,
ओ रेडे
काय झालं?
पिऊ नको पिऊ नको,
खरं तू ओरडतो रेडाच आहे काय की बाबा त्यो?
अरे रेडा नाही रेडा हाय त्याच्या इकडं, त्याला आहे पकाली जाणार,
बर
गावात पाणी आणून शिना ओतू प्रत्येकांच्या इथं,
बर
त्याच्यासाठी त्याने रेडा पाळल्याला पकालीचा
पकालीचा,
आणि ती रेडा आहे ती त्याच्या सवच आहे,
हा
ती काका रेडे जरी म्हणलं तर ती लगे,
अरे बाबा तुम्हाला काय माहित आहे का?
काय
आपण वरदायला आणि ती रेडा वरदायला गाठच पडली,
असं झालंय
बांधलेला रेडा ओरडला, कालच टक्कर झाली हो जोरात,
तुझ्या आईला हे ना शिंग याची तासल्यावर आणि मस्तकाची केस गेले काय
मोडले शिंग त्याची,
कुणाची म्हणतात?
तुमची
अव रेड्याची,
तुमच्या रेड्याची का?
तो पखालीचा रेडा नाही का?
हा हा हा,
त्याची चक्कर काय झाली?
तुम्ही काका रेडे का?
हो
आईला माणूस शिपूट असता तर खराच रेड्यावाने दिसला असता,
काय झालं?
काय दिसायला वागायला चांगला आहे
आमचं काय म्हणणं आहे? तुमच्याकडे ज्वारी आहे म्हणून शिरा आम्ही आलूया
पोती घेऊन,
पोती कशाला रे?
ज्वारी कशाला म्हणला?
अरे माणसाची पहिली रूढी आहे जुन्या माणसाची,
काय
ज्वारी याचा अर्थ मुली
असाय वय,
जुनी पद्धत आहे बाबा,
अर्थाचा अनर्थ करून, बरोबर आहे मग बोला
कशा करता आलात तुम्ही? तुमच्याकडे मुली आहे त्या म्हण,
हो दोन दोन लेकराच्या आहेत,
दोन दोन
दोन लेकराच्या,
अहो त्यांचं वय दोन दोन लेकराचं झालं, कारण का ते सध्या शाळा शिकतात,
हा
काय सध्या त्या बारावीला आहे, म्हणजे लग्नाच्या वयात आल्याशिवाय मुलीचं लग्न करायचं असा सरकारचा कायदा आहे का? नाही
बरोबर आहे,
सध्या त्यांचं वय म्हणजे 20 वर्षाचं आहे,
लगा लगा मग दोन मुलाचं वय झालंय की
नाही? आता काका रेडे तुम्ही असं करा, मुलींचं दात पडू द्या मग लग्न करा,
तसं नाही
अहो काय बोलण्याची पद्धत आहे, तसं नाही काय? अहो मुलगी तरुणी ताटी घरामध्ये असली म्हणजे आई वडिलाला झोप लागत नाही,
तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सरकारी नियमाप्रमाणे तो गुन्हा होतो, लहान वयात जर मुलीचं लग्न केलं तर पुढे त्याला बेकार
काय तर घटना घडते,
काय 20 वर्षाचं मुलीचं वय आहे ना, मग असली तर त्याला एखादी मुलगी द्यावा,
हाय का मुलगी इथं आहेत ना काढा बाहेर,
काढा बाहेर
घरात ना,
हा
घरात ना बोलवा बाहेर,
बरं तुम्हाला फॅशन बाज दाखवायची का कशी साधारण दाखवायची?
तुमच्या कसल्या आहेत त्या तसल्या दाखवा,
अहो शिकलेल्या मुली आहेत म्हणले ना कशा राहणार
त्या, अहो माल बाजारात जर विकाय मांडला तर घेणारा माल त्याच्या त्याच्या पार्किंगच घेतो, आता तुमचा माल हाय कसला मला काय माहिती आहे,
माल काय बाजारात मांडायला
ना, मुलगी माझी मालच वस्तूच आहे की ती
मुलगी दाखवल्याशी तुम्ही पसंत करणार आहे,
हा बरोबर आहे,
काय काय करू ना,
उंचीला कमी आली मापात,
उंचीच तेवढी आहे ती,
असं आहे वय, आयला आयला शिपूट आहे काय माग
काय ती म्हैस बीस आहे वय
नाही दिसतय लोंबताय ती काय?
अरे नंदा ती विणी आहे,
विणी आहे त्या काय?
हा
फॅशन वाली दिसते,
फॅशन वाली कलियुगाचा जमाना जायत असा,
लय शिकली काय?
बारावी झाली, बारावी
हे मग बिलबिलीत, ए बारावी म्हणल्या बी ए बी कम झाली काय? बर ठरलं
पसंद आहे ना तुम्हाला
मुलगी तर चांगली,
बाबा कशाला मला बोलवले?
अगं मुली तुझं लग्न करायचंय,
लग्न?
हा
बाबा लग्न म्हणजे
तुला नवरा करायचा, नवरा
नवरा?
हा
बाबा
तो नवरा असतो कुठं?
वांग्यात बुजवून असतोय म्हणाव.
तस न विचारलं म्हणतात काय रागायचं.
नवरा होय मुलगी जमा नका बोलायला लागली. जरा
अनपाणी खाल्लं नाही काय?
हो पण त्यांना राग कशाला म्हणलं?
तुझी आई मी जसा आहे ना त्याप्रमाणे.
बाबा मग काय हरकत?
हा तुझा नवरा.
हा मीच आहे.
पसंत पडतोय का तुला पहा?
हा पसंत आहे ना.
मग आता इथं ब्राह्मण पाहिजे आपल्याला.
ब्राह्मण पाहिजेच ना.
हे बाबा बरं तुझं भांडण नको. तू आणखीन म्हणशील बाबा मित्रांनं काहीतरी माझं लग्न केलं आणि असली येडी बायको माझ्या पदरामध्ये टाकली.
रेडी आहे काही?
अरे बाबा येडी म्हणायचं काय का तुम्हाला?
येडी म्हणला वय
तसं नाही.
मला वाटतं झाल्या काय?
तसं नाही बाबा.
हा
जन्माचा जोडा आहे. तुला जर पसंत असेल तर आपण आताच लग्न करून टाकू.
काय अरे मग लावाचे लग्न
ब्राह्मण घेऊन या ना.
म्हणा गाणी
गाणी
काका मनाय का मंगल आष्टी का? हा
बारशीचं वराड पंढरपूरला खेटलं आणि लग्नातल्या बामणाच्या तोंडात घातलं पिटलं. नवर देवालाच नव्हतं तर वराडाला घालावं
कुठलं?
बराबर आहे बराबर आहे.
बरं झालं का?
बराबर झालं.
काढा बरं 5-5 रुपये.
पुरवलं म्हणून मी नाव घेऊ का?
हा घ्या घ्या.
समोर होती देवळ
देवळ
नवरीनं आणि नवऱ्यानं म्हणायचं बरं का?
समोर
होती देवळ.
समोर होती देवळ.
त्यात होती खापरकुटी.
त्यात होती खापरकुटी.
आणि तुमचं लग्न करणाऱ्याच्या आईचं ढोफारकुटी.
आता हे या आईला लग्नाचा मुहूर्त इसकाटला. हो या कुरवल्याला काय लिटका? कुरवल्याला
लग्नाला आयचा ती
घेऊन. बर 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 काय हरकत नाही. चला
चला.
कारभारणे ही हार घे आणि तुझ्या हातानं या फोटोला हार घाल.
हो कारभारी.
हा
नव ही कुण्या देवीचा फोटो आहे?
ही मामा आईचा फोटो आहे.
मामा आईचा?
अग यो फोटो माझ्या पहिल्या बायकोचा आहे.
तुमच्या बायकोचा?
हा.
अग बाय 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 नव काय वाटत का हो तुमच्या जीवाला?
काय झालं
नव? माझं गरीब आई बाप बघून आमच्या गरीबाचा तुम्ही गळा कापला.
काय झालं?
आणि माझ्या आई बापाला फसवून माझ्या संग लग्न करून तुम्ही मला आणली ह्या घरामध्ये.
बा
पण हे काय मला जमणार नाही बाय.
अगं पण तुझं काय केलं? मी ती बायको आता हाय का मिली?
मिली वय?
हा
मग मरू द्या की.
हा अगं मग मेलेल्या बायकोचा राग आणून तुला आता काय त्याच्यात उपयोग आहे का?
पण मी सांगते तेवढंच ऐकायचं.
काय?
मी या घरात राहीन पण अशी राहीन
कशी
नवरा बायकोचं नातं नाही ठेवलं पाहिजे माझ्या.
आईला मग ही 12 वर्ष आता हेडंबा सांभाळायचं माझ्याकडे आलं काय? माझी नवरा आणि बायको म्हणायचंच नाही.
अजिबात म्हणायचं नाही. आणि मला बायको म्हणून जर घरात वागव चाल मी अजिबात घरात पाऊल ठेवणार नाही. माझ्या माहेरी लगेचच निघून जाईल.
आईला रेड्याच्या पोरी माझी येड्याच शिकलेली सारी हुकलेलीच असतात. बर शिपूट नाही म्हणून म्हैस म्हणावं तर शिपूट नाही, आणि मुलगी येडी म्हणावं तर 12वी शिकली म्हण. पण तिला पहिल्या बायकोचा राग फुटूचा येतोया. आता काय करावं काय नाही बरं असू द्या. मित्राच्या म्हणण्याप्रमाणे आपण आपल्या रानातच जाऊन राहावं आणि बायकोला अधून मधून कधी बायको म्हणून बोलावं. तिच्या मनासारखं वागलं तरच बरं आहे. पण आता मग इथं कशाला थांबायला? आपण आता रानात निघून जायला पाहिजे.
ए मित्र हो, आनंदाचं लगीन करून दिलं.
हो दिले की?
जवळजवळ महिन्या 2 महिने झालं. आपण त्याच्या घराकडे चक्कर टाकली का?
नाही नाही.
तर मग माझं असं म्हणणं आहे आपण सगळी जण जाऊया त्याच्या घरी 10-5 रुपयाला त्याला बुडवूया. आपण म्हणजे आज आपण त्याच्याकडनं चहाची पार्टी हट्टानं मागून घ्यायचं. चला सगळे आले ती का? बरं मग चला. बघा रे कशी नवरा बायको दोघ जण बसले ती. आराम राम नंदा कसं काय?
बेस्ट 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 आहे गड्या.
वहिनी बरं आहे का?
बरं आहे ना.
ए गोविंदा जोडा मधून बाळून चांभारानं बांधल्या सर.
चांभारानं बांधल्या सारखं.
याला याच्या ह्याला कशाला आणलाय रे? परवा खिरीत टाकायचा होता का नाही याला?
नंदा आज आम्ही का आलो?
का आला?
आज खुशीनं आलो.
तुम्ही खुशीनं आला?
आम्हाला आज चहाची पार्टी पाहिजे तुझ्याकडनं.
बर चहाची पार्टी पाहिजे.
पार्टी पाहिजे
एवढंच?
हा.
अरे मग चहा चहा काय? रोज अशी 5-50 माणसं चहा पिऊन जातात. भारताचा वडील कसा होता तुम्हाला माहितच आहे.
माहित आहे.
नेहमी 5-50 माणसाची उठबस करत होता. आणि त्याच्या पोटी मी जन्म घेतला त्याचं नाव जाऊ देईन का? तुम्ही तिथनं उठून इकडे बसा.
तिथं
तिथं जनावर बांधत होतो.
ए बराबर आहे ते. तरी म्हणलं इथं घाणवास काय यायला
लागला?
अरे माणसाचं जीवन म्हणजे काय पाण्याच्या बुडबुड्यासारखं.
अरे माणसा जीवन आहे. ये नावा जा शिजीच्या गावा.
दिल्या घेतल्या कोणाच्या जन्माला गेले का?
अरे ढिगानं दिले तर आम्हाला पुरे.
हा माझा बाप कसा होता?
बापाची कर्तबदारी लय. आता जुनी माणसं लय नावं घेते.
रोज 5-50 माणसाची उठबस करत होता. त्याच्या पोटी मी जन्माला आलो. मग तुम्हाला 5-6 जणांची उठबस माझ्यानं होत नाही का?
होत नाही.
तुम्ही तिथनं उठा इकडे बसा.
आता हे जे आहे ना मोहन चव्हाण, ही रातभर आपल्याला इथनं उठून तिकडे बसा, तिथनं उठून इकडे बसा म्हणून
काही घायला.
ह्याच्यात आपण हुशार व्हा. आपण काय करायचं? प्रत्येकानं पायातलं काढायचं आणि हातात घ्यायचं. आणि इथनं उठून तिकडे बसा म्हणलं का सगळ्याच ह्याच्यात टाळू जोड पडलं
पाहिजे. चांभाराचे देव हातात घेऊन बसायचे काय?
अरे जन्मात काय मिळवायचा?
बरोबर
आहे. हे नावाजा शेजीच्या गावा.
दिल्या
घेतल्या कोणाच्या जन्माला गेले का? अरे माणसाची माणुसकी चहाच्या कपात असती. भाद्राचा वडील कसा होता?
कपात गाव मागून खायचा.
ओ शाने
होता.
हा राजकारणाच्या बाबतीत 4 शाण्या गोष्टी सांगण्याच्या बाबतीत त्याच्या पोटी मी जन्म घेतला.
माहित नाही
त्याचं नाव मी जाऊ देईन का?
नाही नाही नाही.
अरे त्याने 50 माणसाची उठबस केली असली तर तुम्हा 6 जणांची उठबस माझ्या हातून होत नाही का? तुम्ही तिथंच बसा.
ओळखलं का काय येणार
हातातलं बघटलं तर आता हनुमंतराव असं का? हे हातातलं सगळे जे आहे का नाही तुमच्या तोंडात हानून घ्या.
मित्रांनो चहा पाहिजे खाली बसा. कारभारने
आलं बाया. कारभारने 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 जगात कोणाला बायका आहेत का नाहीत?
अगं माझ्या नाकात बोट अडकायला लागली की तुझी.
इकडून आलं की कारभारणी, तिकडून आलं की कारभारणी. लव काय पाहिजे तरी काय तुम्हाला
काय पाहिजे
आयले ह्यांच्या घराण्याची पद्धत चांगली आहे बर का
आता ही माझी सोन्यासारखी यांना ओळखलं का यांना ओळखलं
हेच ना हे झाले
हा घर झाले
मग काय तरी
आता हे माझ्या रांडाची पोरं आहे
हे तुमच्या
रांकीची रांकीची पोरं आहे
रांकीची म्हणलं ऐकू येत नाही
आणि किंड आहे
आणि याला ऐकू येत नाही
अरे आमच्यातच मेळ नाही
यायला आणि या सोन्यासारख्या मित्रांना कधी न येणारे आहेत चहाच पाहिजे ना कारभारने चहा कर चहा पहिला
माझी पाच चहा करत नाही
आता मग आता लय बघा कुणी मध्ये सोडवा यायचं नाही माझा रागलाय वाईट आहे
अरे भांडण कशाला करतोय
अरे रेड्याची पोरगी माझी रेडी हे येडे
जास्त बोलायचं नाही तुम्हाला सांगून ठेवते
काय झालं
प्रत्येक बारीला माझ्या आई वडिलांचा तुम्ही अपमान करता
मग
कसा बदल करताय
कशा बदल सोन्यासारख्या मित्राच्या माझ्या घरी आणल्यावर त्यांचा अपमान करतीस मला पटायचं नाही चहाच बघून ठेव नाहीतर चुलू उचलून मारीन यांना नवा सोडवाय आल्यावर
त्याच नको तुझं आम्हाला
अरे काय झालं आता पाणी ठेवलंय
ठेवलं
पाण्याचं वाटोळं करू काय
आंघोळीला
हा आंघोळीला नाही बाबानो चहाला
तुम्हाला काय कळतंय का
हा
मला चहा करायचा नाही
चहा करायचा नाही अरे 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 मित्रांनो पळू नका अरे बायको चहा का करत नाही
करत नाही
ती लांब बसली बाबा
अरे जवळ घेऊन
ओ शाने अरे म्हणजे तिला चार दिवस करायचं नाही अशा पद्धतीनं घटना घडली
अरे 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 बराबर आहे ती बाया माणसाचं माणसाला गड्या माणसाला काय माहिती
अरे हनुमान लगा तू तर सांगायचं का ना तू चार आठ दिवसाला बसत असतो
मी लांब बसतो
नव घरातलं करायला घुसत असतो
घरातलं करायला घुसतो की अरे बाबा त्या दोघांची भांडणं का लागली ती बायको ही माणूस की जाय नंदापूर माणूस त्याच्या बायकोला नाही करायचं म्हणजे चार दिवस लांब बसलेली आहे
बरोबर
त्याच्यामुळे ती म्हणती मला काय करायचं नाही तुमची तुम्ही बघा मग नंदा असं कर चल हातीला
अरे 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 माणूस की बाप कसा होता भाद्राचा पाच पन्नास माणसाची
आणलं का येणं उठून बसवायचं काय
तेव्हा मी काय म्हणलं
काय
तुम्हाला चहा करायचा
हा
माझी काय माणुसकी राहणार आहे हातीला नेल्यावर
बरोबर आहे तेव्हा मग
आता आपण जायचं
जायचं
आणि तुम्ही चहा प्यायचा
चहा प्यायची
तरच माझ्या घरात हलायचं नाही तर घरात हालचाल तर फिरवून फिरवून आपटेन बायकोला बायकोला
कामाला
नाही नाही तुम्हाला कशाला मारणार आहे बायकोला म्हणलं रे
नंदा
हा
ठेव चहाला बघून
हे काय चहाला
आम्ही चहा प्यायलाशिवाय घराच्या बाहेर जातच नाही
अरे बाबा चहा ठेवलाय हा ते चहा गाळायची गाळण कुठं आहे ग काय झालं आता
तुम्हाला काय सांगायचं चालन चालन करताय बारा वर्षात नाच चहा करायला बसलाय ना का जसं लग्न झालं तसं मला सुख नाही
अग तू जर नाही दिली ती चालन मी वाळू चाळायची चाळण आणीन पण चहाच पाहिजे
वाळू चाळ वाळूची चाळण आणून चहा चाळायची
अरे ज्यांनी वाळूची चाळण केली त्याच्याकडनं चहाची गाळण करून आणि असं म्हणत होतो रे
बरोबर आहे
अरे मित्राचा मोठीपणा मित्रानेच राखला पाहिजे
तू असं कर
काय
ताबडतोब जा आणि चहा आतनं घेऊन याचा
हे बघा ही धरा ही धरा ही प्या चहा तुम्ही अरे या चहा साठी नवरा बायकोचं भांडण 2 महिना घरात लागलं
असतं
जर माझ्या काय घरी रोज येणार पत्ती अरे ढेकळ्याच्या वाडीवरनं मागवली
चहा मस्त झालता बर का
नंदा
आता चहा पाणी आमचं झालं तेव्हा आता आम्ही जाऊ का
या बाका
हा
जावा पण हिला समजून सांगून मग जावा
काय झालं
वाईट झालं
तसं नव्हतं आजीबा
काय
माझं बोलणं काय चुकतंय का
कशा पाय
तसं नव्हतं हे काय म्हणतात सदन माझ्या आई बापाचा अपमान करतात मग ते काय मला सण होणार ना
मग
तुम्ही माझा गळा गवून दिलाय ना आणि यांच्या संग लग्न करून दिले मग ते सारखं मला भांडतात तुम्ही दोन गोष्टी यांना सांगा आणि नंतर जावा
नंदा नवरा बायकोची भांडणं म्हणजे अंधारात नसावी आम्ही तुझं लग्न केलेलं आहे तुझे म्हणणं काय तुझी बायकोला भांडतो याचं कारण काय
अरे म्हणजे ही बायको
बर
अरे लोकांचं मत काय की घरामध्ये एखाद लहान मुल असावं
असावं
याच्या पाठीमाग या घराला वारस असावा अरे पण उठलं का सुटलं भांडती आणि माहेरचा मोठीपणा सांगते
बर नंतर तुझ्या बायकोला मुलबळ होत नाही ना असू दे काय काळजी करू नका आता आम्ही आहेच की इथं
तुम्ही काय आय पांढरा चोवळू आहे रे
अरे तसं नव्हं बघा द्या काय तुला असं कर तुझ्या बायकोला आणि तू तुम्ही दोघं जण चला आपल्या गावात एक दिवरुष आहे त्याच्याकडे जाऊ आणि त्या दिवरुषाकडे याच्या बायकोला बघू
काय हरकत नाही
कोणाकडे दोष आहे काय कोणाची जर करणी धरणीची बोजू असली तर
आईला त्या तावशीला एक दिवरुष आहे रे लक्ष्मी आईचा भक्त
कोण आहे
ते रमेश मारुती पाटोळे
त्याला काय यातलं कळतं या तिला का दारू पिऊन पडत असते
नाही 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 ते सुरंगाची दारू पितो या
मग असं करूया की
काय
काकडू लोंडे नाही का करकमचा
त्याला बी समजतंय का
त्याला लय कळतं याला का
आईला त्याच्याकडे मग जायला पाहिजे मी त्याचा लय दिवस झालं बोबाट ऐकून आहे
मग चव्हाण असं करा त्या नंदाच्या बायकोला घ्या आणि ती दगडू लोंड्याकडून
आणि मी इकडे जातो बोमलत परड्या घेऊन तुळजापूर
तसं न बाबा तपासायला
आला का तपासायला म्हणतोस का त्याला खुशाल म्हणतोय चव्हाण नंदाच्या बायकोला ध्यान तिकडे जावा
कोड घालून बघू की आपण
खोडा घालून
कोड कोड
कोड घालून होय
चला चला
बर चला चला
काय म्हणता
अव ती काय मला म्हणायचंय
काय
नंदा पाठवू आहे का नाही
होय
त्याला घेऊन आलूया
बर
तेव्हा त्याच्या बायकोला नाही होत मुलबाळ
बर
तेव्हा काय तर तुम्ही अंगारा लावा त्याला
चालेल
तेव्हा का ती नंदा पाठवू
देवा
हा
पाया पडणं येतय
आईला पाहूया
आता याच्या आईला ही देव कोणचा आहे बर तुळजापुराच्या बाजूचा दिसतोय देव
पण तुम्ही मानून घ्यायला पाहिजे
हो
तरी नीटनेटके चालेल नाहीतर चालणार नाही बोंब घरात राहणार तुमच्या
कुणाला बांधून घेऊ
बांधून नाही
मग
देवदेव करावा लागेल खर्च करावा लागेल
अहो असं मी देवदेव किती दिवस झालं करतोय
बाकीच्या देवाचं सोडून द्या माझा देव लक्षणे काय
कोणत्या देवाचं धरून बसू
लक्ष्मी आईचं
हा मग मग
हा लक्ष्मी आईचं तुम्हाला करावं लागेल त्याशिवाय तुम्हाला कुणी येणार नाही तुमच्या घरात ते टिटकर चालणार नाही
आईला लक्ष्मी आईनं लेकरं होया लागले
तीच माझी लक्ष्मी आई तसं तिला तेच बोललं तर वाटोळ लांबोळ होईल तुमचं
आता वाटोळ्याचं बिन लांबोळ्याचं कशाला माझं लांबवताय
वेगकडे लक्ष्मी आहे जर ती जर खवळली एक तासात उलटीन परसाकडे करून खराच करते
आईला माझ्या आधी भक्तच पळायला लागलाय संडासला
संडासला भक्त नाही पळत तुमचं नीट करायचं असल्या
मंत्र द्या
नमो माता नमो पिता नमो सद्गुरुजा पाऊस का
आता
जन्म घातला आनंदा लिहिले कर्मलिका कर्म लिहिले गुरुराज नामास केलं पोतराज केलं मायच्या वंशी मायने सोडलं लक्ष्मीशी लक्ष्मी म्हणजे आठून जातीरच काशी फार केला उपकार फार केला जे जे का आणखी मात्या पित्या वाचून असं नाही कुणी कनवाळू साक्षागे नमस्कार तुझं कारण करतो दुपारची तर बाई बाई तुझं लेणं काही पांढरा पंखा हिरवी खंचुळी वर ताई सरमते जाळी भांग भरलाच की मोत्यानं ललाट भरलाच कुंकुवानं नाकी मुक्ता पण सोबे हाती येता ती काठी येता येता येशी ऐसक्रांती एकली नार म्हणून पाचारली नार नवर एक कणकवार ही स्वाची माता प्रचंड दैवता आली आली गबाई गुन्हे मेंढी पायी रंग मांडी ठाणकी बसवी सोळा सुर जाईल सत्काचा दिन कपाळी चंद्रा अवतार की
गोराची
फेरा अशी खबर कळली कोल्हापुरा कोल्हापूर गाव खास पाय निघाली बांधेस पाय तर सारखी मोकास पिळीव राजुरी साक्षांत हेवडी नगार पान फुला जागा रेड्यान बकऱ्यात पडत्या निघा दैताला खरा घालणार कोंडलात मैत्र्या भगवतराव गाजी बसणार माझं दर्शन सांगा काशी करवरी अनंत दुसरी लक्ष लागलं चरणापाशी आपल्याच म्हणून कडची घेतील अठरा धारा घेतील सातरी सवात्री आठवा पोत्रात नववा डबकरी धावा केलं जुजुवाच साकड निवाराला कापाची
धार 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 धार
तेवढं करावं लागेल.
बांधून घेल तू, बांधून घेतो.
मग तुम्हा घरात पद्धतशीर चालतंय.
जायला काय देवानं बोललं तर माझ्या अंगावरनं काटं फुटलं. माझी बायको कुठाय, माझी बायको कुठाय?
टोकी बायको तुझ्या शेजारला घेऊन जा तुझी.
बरोबर ने मला सोडून कुठं जाशील का? नाहीतर बघ माझ्या अंगात पाच पीर उभा राहिल्यात.
पाच पीर मला कुठं आले?
पाच पीर आहे माझ्या अंगात.
पाच पीर कसलंही पाच पीर असत्यात का अंगात?
अजिबात नसेल.
मग याच्या अंगात कस काय पाच पीर बसले?
पिराचे देऊन असतो कुठं अंगात?
पुराच्या मंत्र्यानं यांचं भांडणच तुटलं कायमचं.
काय माहित आहे का
काय झालं?
माझ्या अंगात मोकळे आहे.
मोकळे आहे आता या मोकळे आहे. भांडत नाही आता तुम्हाला. आपल्या दोघांनी एका विचाराने या घरात राहिलं पाहिजे.
राहिलं पाहिजे
मित्रांनो. वंशाला दिवा वाढूस तर माझ्या घराकडे तुम्ही नाही आला पाहिजे.
नाही आला पाहिजे.
आमचे दिवस तुझ्या बायकोला जायचा आहे तो.
अरे 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 ओ तसं म्हणू नका, तसं म्हणू नका. तुम्ही
देवाची तमना करू नको. नाही नाही
चला चला
जा.
ऐका बाई, आपण किती जरी नवरे संघ भांडण केलं तरी नवरा म्हणजे ही आपल्या जन्माला जाणारा जोड आहे. नवऱ्यासाठी भांडण केलं तरी आई बापासाठी नांदूर का होईना नाव कमवलं पाहिजे. मग आता मी माझ्या मनाने डॉक्टरकडे जाते आणि मुलाबद्दल काहीतरी तपासणी करून येते. नो डॉक्टर आहेत का घरात?
का तपासायचंय काय?
मला तपासायचंय.
बर केस पेपर काढावं लागते.
केस पेपर?
हा
मग हे घे.
सांगा नाव.
माझं नाव लिव ना.
हा लिव तू. सांगा.
उषा नंदू पाटोळे.
हा जाऊ आतमध्ये आहेत डॉक्टर.
नमस्ते.
हा नमस्ते
डॉक्टर साहेब.
बोला.
तुम्ही माझ्या गावचं आहे
होय
हे मला पुरी माहिती.
माहिती
डॉक्टर साहेब तुम्हाला हात जोडते.
आमच्या
नवरा बायकोच भांडण मुलासाठी लागत.
मुलासाठी
हो ना?
बर
बर. आता 2-3 वर्ष झाले लग्नाला.
झाले की
मला मुलबाळ व्हायला म्हणून
मग
माझ्या नवरीने पहिली बायको केलेली होती ती पण मिली. आणि आता माझ्या सगळं लग्न लावलं आणि मला मुलबाळ होत नाही म्हणून माझा नवरा दुसरं किंवा लग्न करायचं.
मग त्याच्याऐवजी माझं असं म्हणणं आहे की बाहेरच्या देशांनी देशातल्या माणसाने एक उपचार काढलेला आहे.
कसला उपचार?
कि मुलाबद्दल जर इंजेक्शन दिलं तर मुलगा होऊ शकत.
बर
तर माझं म्हणणं आहे की ती इंजेक्शन तुम्ही घेता का?
डॉक्टर साहेब
हा
तुम्ही जी सांगताल ना ती मी करण्यास तयार.
बरं काय हरकत नाही. नार्या असं कर, स्टू पेटव आणि ती सुया गरम कर. केली का गरम? औषध भरायचंय बघू. ती बाटली कुठं आहे? हा भरलं औषध. पर मला एक म्हणायचं आहे, ते केस पेपर कुठं आहे मागाचा तुमचा?
हे नार्याकडे.
नार्या केस पेपर बघू.
ठीक आहे.
केस पेपर उषा नंदू पाटोळे. पर बाय
हा
मला एक म्हणायचं आहे, तुम्हाला मुलाबद्दल इंजेक्शन द्यायचं कबूल करतो. इंजेक्शन भरलेला त्या इंजेक्शन द्यायचं काय लय अवघड नाही. पर माझं एक म्हणणं आहे, तुमच्या नवऱ्याची सही नाही याच्यावर.
ओ ती पण बरोबर आहे.
तर माझं असं म्हणणं आहे की ही जबाबदारी आमच्यावर असते. तुमच्या नवरीची सही असली तर ही इंजेक्शन मी देतो, नाहीतर त्यानंतर मला देता येत नाही इंजेक्शन. तर तुम्ही असं करा, तुमच्या नवऱ्याला जावा, नवऱ्याला घेऊन शिना इथं दवाखान्यात या.
काय हरकत नाही,
दोघांच्या सहमतीनं तुम्हाला इंजेक्शन देतो.
बर
हे इंजेक्शन मी इथं ठेवतो आणि ती बाय आल्याच्या नंतर मला बोलो. मी तोपर्यंत जरा मित्राकडे जाऊन येतो.
पाला काढून चारत होतो.
खरंच बाया,
हा
नवसारा गाव उडकून फिरले की मी
तू गावातच फिरणार पण मला नाही नीट बोलणार.
तसं नाही कार बरी. तुम्हाला काय कळतं का?
अगं कळतंय म्हणून तर एवढं झालंय.
नो डोकं तुमच्या शुद्धीवर हाय का?
अगं डोक्याला काय घडलंय काय मला सांग.
तुम्हाला सांगते की मी.
हा
हा दोन तीन वर्ष झाले लग्नाला.
बा
मुलाचा आपल्याला पत्ता नाही
हो
हे तर माहिती आहे का? नाही. मग त्या मुलाबाईचा मी डॉक्टर कडे गेले होते.
बा
मग डॉक्टरने सांगितलं.
म्हणजे मी असताना डॉक्टर कडे जातीस का?
तसं नाही हो. तुमच्या पशी काय
आणि डॉक्टर पशी काय?
तसं नाही. इंजेक्शन गोळ्या दवा असं काय केलं मग मुलबाळ होईल का? नाही.
बरोबर आहे.
मग त्याच्यासाठी ते काय म्हणले तुमच्या मालकाला घेऊन या, त्यांची सही द्या, नंतर मी तुम्हाला इंजेक्शन करतो.
बा म्हणजे डॉक्टरनं मला बोलवलं.
चला
चल मग चल चल. अरे 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 नार्या.
हा नंदा इकडे कसं काय?
अरे मी इकडे आलोय जरा बायको संग डॉक्टरला बोलवलं होतं डॉक्टरनं तेव्हा. अरे तू इथं कसं काय?
अरे बाबा डॉक्टर झालोय.
आला का बिड्या होडकून ओढत होता डॉक्टर झाला?
अरे बाबा डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर झालोय रे.
कंपाऊंडर झालाय होय. वा 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 वा. आणि पगार काय मिळते रे?
आता किती असणार कंपाऊंडर ना पगार? 500 किंवा 700.
आणि एवढ्या तुझं कसं भागायचं?
अरे मला वरचं कमिशन मिळत ना.
वरचं कुठलं?
अरे मी दवा गोळ्या चोरून एकच असतोय.
त्याच्या आईला मग चांगलं इन्कम आहे गाडी. आता तू दवाखाना तरी म्हणतो या दवाखान्यात मटेरियल का दिसत नाही? डॉक्टर आहेत का? दवा गोळ्या चुरून विकतोय नार्या. माझ एक ऐकतोस का? मग मला बी 5 रुपयाच दवा दे.
आणि इकडे 5 रुपये.
एक 10 रुपये गोळ्या दे 5 रुपयाच्या.
ए मग असं करू का?
काय
इंजेक्शनच करतो
एवढ्यात
या 10 रुपयात.
आता 10 ची 10 घेतलंस काय आणि मला इंजेक्शन गोळ्या देतो का? बर दे दे. बरं झालं परवा दिच्या धरण बायको बांधती अंग दुखाय लागले आबाळानं.
इंजेक्शन
डॉक्टर आहे माणसाचा का बैलाचा डॉक्टर आहेस तू? लगा ही सुई आहे का पार आणलीस रे?
अरे बाबा ही नवीन निघली आता फॉरेन मागवली.
असल्या फॉरेनला सुया पारेवानी आहे त्या काय?
बर.
अरे झोप म्हणायचं का वाक म्हणतोय तुम्हाला?
झोप.
हा दे. हा काय हाताला गुढी आहे रे तुझ्या नार्या बेस्ट बर का?
आता तुझा खालासच होतोय बघ.
हा खालास होतोय
रोग रे?
हा का मीच खालास होतोय.
नाही नाही रोग म्हणजे.
हा रोग खालास होतोय.
बर बस आता तिथे डॉक्टर येते.
बर बर बर.
कंपाऊंडर.
येस सर.
हा मग पेशंट आले वाटत.
आले
पाठवून द्या आतमध्ये.
हो जाऊ आतमध्ये.
हा आले का तुमचे
मालक? आले ना.
त्यांना पण घ्या बोलवून.
नमस्कार डॉक्टर.
नमस्कार. तुमच्या मंडळीच असं म्हणणं आहे की मुलाबद्दल इंजेक्शन घ्यायचं.
हा
तेव्हा आम्ही इंजेक्शन भरून ठेवलंय परंतु तुमची सही नव्हती म्हणून त्यांना मी इंजेक्शन दिलं नाही.
अहो बरोबर आहे तुमचं म्हणणं पण मी सही आता केली. येऊन
केली का सही?
बघा ना त्याची.
मग काय हरकत नाही इंजेक्शन देऊ ना.
हा मी बसतो इथं जरा मला चक्कर आले लागले.
बर चक्कर आली का? तोपर्यंत तिथं विश्रांती घ्या.
आयला
इथं इंजेक्शन ठेवलेलं काय झालं? बरं कंपाऊंडर इथं कपाटात मी इंजेक्शन भरून ठेवलो. ती इंजेक्शन काय केलं?
ती काय बघा माझा एक दोस्त आलाय.
बर
ती थंड तापून लय वापाय लागलाय त्याला दिलं ती इंजेक्शन.
हा
त्याला मारलं इंजेक्शन.
म्हणजे ती इंजेक्शन कपाटात ठेवलेलं भरून? अरे ती इंजेक्शन त्याला कशाला मारायचं? ती इंजेक्शन गर्भ वाढायचं इंजेक्शन होत.
ये डॉक्टर आहे. ये डॉक्टर.
काय झालं काय झालं?
माझ्या पोटात वळवळ करायला लागलेय.
वळवळ करायला लागले?
हे डॉक्टर.
हा
अरे माझं पोट लय मोठं दिसायला लागलंय.
आता काय करू इंजेक्शन नार्या ह्याच्यामुळे तर तुला कोण कामाला ठेवत नव्हती परंतु मी
ठेवलं.
आमच्या जीवावरती तू उठला म्हणाय काय हरकत नाही. बरं पेशंट
डॉक्टर माझ्या पोटात कालवा चाललाय.
थांबा तुम्ही कालवा करू नका. मी एक इंजेक्शन दुसरं देतो आणि ती तुमच्या जी काय तुम्हाला इंजेक्शन मारलेला
आहे
ही इंजेक्शन नाहीशी करून टाक.
बर बर बर.
मी काय घाबरू नका.
होय
ते दुसरं कुठाही नंबरचा इंजेक्शन
ती काय तिथं दिसतंय काय तर पण लवकर घ्या.
तोपर्यंत आता विश्रांती घ्या तुम्हाला इंजेक्शन देतो.
द्या गे.
हा नार्या तू अजिबात माझ्या दवाखान्यात राहायचा नाही. तुझ्यामुळं मला नावं ठेवतेली माणसं माझ्या नोकरी पाणी पाडतील. चल तू चालता हो.
बर चाललो.
आता बाय हे बघा इंजेक्शन तुम्हाला मारलंय. तुम्ही आता ताबडतोब तुमची तुम्ही घरी जावा आणि 2 दिवस विश्रांती घ्या.
काय हरकत
कारभारने
काव कारभार
आता तुझ्यामुळं माझी आपदा झाली होती तेव्हा तो माझ्या घरात राहायचं नाही तुला सांगतोय हा
घरात
हा राहायचं नाही
न घरात का राहायचं नाही
आता माझी केवढी मोठी आपदा केली होती दवाखान्यात गोड बोलून नेऊन गर्भ राहायचं इंजेक्शन बायला मारायचं का मला मारलंय नेऊन इथनं
मग आता मी मारलं होतं का तुम्हाला इंजेक्शन
तू एक वांजुटीची वांजुटी होती आणि पुन्हा माझी बी आपदा केली होती
अजिबात असले बोलायचं नाही तुम्हाला
आता ही 10-5 लेकर झालेली तुझी तू सांभाळ माझी मी तिकडे संन्याशी होऊन फिरतो आता
मोमल्यात कुठे फिरायचंय ते फिरायला फिरत होता की
मग
गावात लोयना गळ्यात बांधला म्हणून तरी जागेला बसला
काय केलंच ग काय केलं
सांगू काय तुम्हाला
सांग की 550 माणसा
चल की 550
चल की पंचा पुढे चल मी भेट नाही
काय वाट झालं तुझं तुझा घरात होत का काय
जायला घरात होत का काय मंत्र बोलून बायको येडी केली का काय
येडी कशी होती
काय झालं काय
मला असली बायको नको
नकोच कोणती बायको
तिला काय झालं
काय झालं ना बाई नको
अरे अशी बायको
नकोच का तुम्हाला काय वाटतंय का जीवाला काय वाटतंय का ह्यांच्या ह्यांच्या घरात आहे का काय
बरोबर आहे
आल्यापासून वाटोळं केलंय
अरे बाबा सोन्यासारखी बायको म्हणतोच नको तिनं आता कुठं जायचं रे बाबा
कुठं जायचं मला ती सांगायचं नाही
अरे एखाद्या बाई गाई तिचा गळा गहून ये माणसाने विचार केला पाहिजे रानामध्ये जर गेलं तर वाळलं लाकूड मिळत नाही आणि असली बायको सोडून देतो
नाही मला नाही पाहिजे तुम्ही काय सांगू नका
तुम्हाला नाही पाहिजे ना दीपाळीच्या सणाला होत का आपल्या घरामध्ये काय
आणि मग काय केलं ग
काय केलं दारू पिऊन आला आणि ढुंगार वाकडे करून चुलीकडे तोड करून पडला त्या टायमाला होत का घरामध्ये काय
आणि मग काय तो दिलं
मग मलाच बाय आली आणि माझ्या बहिणीकडे गेली आणि माझ्या बहिणीकडून परत भर कानवलं 2 लाडू आणलं तेव्हा कस खाल्लं कच्चा कच्चा कच्चा
तुझ्या बहिणीच कानवलं
मग
अग काय तुझ्या बहिणीच कानवलं बघा मोठीपणा हिच्या बहिणीच्या कानवल्याचा सांगती 550 माणसा पुढे बहिणीच्या कानवल्याची करणी तुझ्या बहिणीचा कानवला तुला कुठं माहित आहे
जास्त मला बोलायचं
मला सांगायचं नाही तुझ्या बहिणीचा कानवला
राहू द्या
अग गेलो माझ्या भावाकडे 10 किलो मैदा घेतला 5 किलो गरा घेतला
बर
आण खारे खोबर 3 किलो साखर आणि 2 किलो डालडा आणला माझ्या भावानं
तुमच्या भावानी
सारं एक ठिकाणी घेतलं कचा कचा कुठून बारीक केलं आणि तुझ्या बहिणीच्या कानवल्यात भरलं अग कडईत टाकलं कि त्याला गचा 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 फासा 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 उतू आलं आणि त्याच्यात तुझ्या बहिणीचं कानवलं टाकताच फुगून टम झालं आणि ते माझ्या पुढे ठेवलं तुझ्या बहिणीचा कानवला चांगलं बहिणीचा कानवला
आणि ती 2 लाडू
कोण
2 लाडू
बघा रे पंचानो तुझ्या बहिणीचं 2 लाडू आणि माझ्या हातात आलं हिच्या बहिणीचं 2 लाडू अरे चगळू चगळून दात पडलं हिच्या बहिणीचं 2 लाडू फुटता फुटना लेकर रडायला लागली हिच्या बहिणीचं 2 लाडू
काय केलं
रागाला गेलून भीतीवर हाणलं हिच्या बहिणीचं 2 लाडू चेंडू आणि उडलं भीतीवर न हिच्या बहिणीचं लाडू अरे कुत्र्याला लागलं कुत्रं मेलं पण बहिणीचा लाडू फुटला नाही हिच्या बहिणीचा कानवला
लाडू बितडाला फेकून मारलं बितडा फुटलं नाही तर कुत्र्याला लागलं कुत्र त्या पाट्याने मेलं अरे मग काय कानवलं होत का ती दगडी बॉल होता
सांगते ना हो का बहिणीच्या लाडू आता माझ्यासारखा वाईट माणूस नाही
माझ्यासारखी मी वाईट
मला माहेरचा मोठेपणा सांगितलेला खपणार नाही
मला बी तुमचा मोठेपणा सांगितलेला खपणार नाही माझ्या माहेरचा अपमान केलेला मला अजिबात सण होणार
मला बी माझा मोठेपणा पाहिजे
ना आता लक्ष्मीच्या सणाला होत का घरामध्ये काय
कोणाला
भाकर म्हणले तर खायला नव्हती की तुम्हाला
माझ्या वय
मग
लक्ष्मीच्या कालच्या
कालच्या कालच्या सणाला
तू अग काय दिलं बघा
यांची बांधणं जर मिटवायला पंच शाणा असला तर माझ्यासारखा चला यांचं घरच पिटवून
देऊ
ऐका तुम्हीच करून दिलेली करणी आहे
बरोबर काय
ऐकड गेली मग आईलाच म्हणलं बाय माझी लय अपघात चालली मला भाकर सुद्धा खायला मिळाला
माझा वहिनी गबसा लय रडू नका पाणी खाली ये डोळ्याच्या खाली येईल
पावसानं पाझर लागल्यात वरे
तसं नव काय वर जाया पाणी नंदा पाईपलाईन
बरोबर आहे बरोबर
मग माझ्या आईला उठली म्हणली माझी लेक रडत आली माझ्या लेकीच माझ्या जीवा भावासाठी कोण आहे तिचं म्हणली माझ्या लेकीची लय गरीबी आहे
बरोबर आईची माया म्हणजे वाईट असते
वाईट
लेकीसाठी
लक्ष्मी पुढल्या ताट कापणीचं उचललं असं माझ्या हातामध्ये दिलं तसं कापणीचं ताट आले ह्याच्या तोंडावर फेकलं तेव्हा कच्चा कच्चा कस खाल्लं
तुझ्या आईची कापणी
मग
काय तुझ्या आईची कापणी
का
बघा ही जी आईची कापणी
काय झालं
तुझ्या आईची कापणी खाताना माझं मित्र सुद्धा अंडळून गेलं बघून तुझ्या आईची कापणी या दगडू लोंड्याचा दात पडला तुझ्या आईची तुडून कापणी अरे कापणी तुटता तुटना चगळू चगळून पोरानी टाकली ही ज्या आईची कापणी काय मोठेपणा सांगतीस ग तुझ्या आईच्या कापणीचा
बाय 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 राव द्या मावशीकडे गेले तेव्हा होत का काय
आणि मग काय दिलं
काय दिलं सती नारायण होता घरी माझ्या मावशीच्या आणि तुम्ही दोघं आपण दोघं मिळून गेलो
गेलतो गेलो
माझी मावशी
ही मात्र खरं आहे बाबा
गेलो का नाही मग माझी मावशी काय म्हणली गोडाचं जेवण बाया माझं जावय आलाय कुठवर त्याला गोडाचं जेवण घालावं मग त्याला म्हणली तिखटाचं जेवण करावं माझ्या मावशीनं तुम्हाला कोंबड्या कापलं चपात्या केल्या तेव्हा कशा चपात्या गुलगुलीत खाल्ल्या म्हटलं तिथे गाज जिरत नाही
तुझ्या मावशीच्या चपात्या
माझ्या मावशीची चपाती खाल्ली तेव्हा पोट तुमचं वरी आलं
काय तुझ्या मावशीची चपाती ग
होय
बघा ही ज्या मावशीची चपाती
काय झालं
दोन दिवस तोडत होतो दोय दुईकडनं बापल्या तर हिच्या मावशीची चपाती तुटता तुटना लांबायची
एवढं खातोय पण माघारी बोलतोय अरे चपाती लांबाय काय ती टायर होत
शेजारी
राहिले ते रोज संध्याकाळी भांडारा यांच्या
भांडणा चपाती फेकून मारून तोंडावर
यांच्या भांडणानं माझ्या काळ्या कोंबडीनं पांढरा अंड गाठलं
तुझ्या चपाती
माझ्या
दोन दिवस माझ्या काकानं गुळवणीत मुरू घातली आणि ती भिजली तवा चुरगाळून खाल्ली आणि सांगतीस मावशीच्या चपातीच
ती पोटाची आग तरी निवली का नाही तुमच्या
तुझ्या मावशीच्या चपातीनं आणि बहिणीच्या कानवल्यानं दोन लाडून आणि आईच्या कापणीनं सांगायला लागले बघा पंचानो मला असली बायको नाही पाहिजे माझ्या लग्नाचा खर्च तुम्ही भरून द्या नाहीतर सारं गाव पिटवून टाकेन
मी बायको नको का
नको मला
बरं वहिनी तुम्ही काय रागाल जाऊ नका असं करा तुझा लग्नाचा खर्च द्यायचा आहे ना तर हे बघा त्याच्यावर एखादं गाणं प्रेमाचं म्हणा
बर
काय असेल ते आपले आपण विषय मिटू
हो
तेव्हा मला काय म्हणायचंय करमणूक आपली पण होईल कारण त्याची बायको गाती
बरोबर आहे
मला एखादं गाणं वहिनी
राहुल्या आता
मला बी मोठीपणा सांगायचा नाही
Bye.
म्हणून मी इथं बसलोया.
तवाच्या वाणी
करायचं का? नवला